श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. एकविसावी ओवी. तैसे न वचता भेदा सवित्ती गमे त्रिधा. भेदभावाच्या नादी न लागता, भेदभावाला व्हॅल्यू न देता, किंमत न देता, कुठल्याच प्रकारचा भेद न करता, हे तीन प्रकारची जी संवित्तीमुळे जे हे तीन प्रकार आहे, त्रिपुटी आहे. दृष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी आपल्याला तीन प्रकारची झालेली अशी दिसते, पण ती तशी नाही आहे. हेची आणि प्रसिद्धा उपपत्ती ही या. हे चांगदेवा, सर्वांना माहीत असलेली ही उपपत्ती तू समजून घे, याचा तू पुन्हा पुन्हा विचार कर. दृष्टा, दृश्य, दर्शन, आपण काही दिवसांपासून हा विषय 65 मध्ये आलेला आहे. आत्मदृष्टीने हे तीनही एकच आहेत. आधी टप्प्याटप्प्याने माऊलीने आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे, बरं का? आपण सहज पोचलेलो ना इथपर्यंत, अगदी स्टेप बाय स्टेप, स्टेट बाय स्टेप. अगदी गणितातले सूत्र असतात ना, तसं एक एक सूत्र सोडवत माऊलीने आपल्याला या दृष्टा, दर्शन या त्रिपुटीपर्यंत आणलं. आणि इथे आणल्यानंतर हे सिद्ध करून दाखवलं की हे तीनही एकच आहे. इफ ए इजिकल टू बी इजिकल टू सी, देन ए इजिकल टू सी, हे सिद्ध करून दाखवलं. म्हणून हे सगळं एकच आहे. तर दृष्टा, दृश्य, दर्शन हे आत्मदृष्टीने एकच आहेत. आणि जर त्यात भेद दिसतो तर तो कशामुळे आहे, तर तो त्या अज्ञानाच्या उपाधीने आहे. इथपर्यंत आपण काल श्रवण केलं होतं, या पुढचा भाग आज घेऊया. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. मन हेच सुख आणि दुःखाचे कारण आहे. सुख आणि दुःख जे अनुभवाला आपल्याला येतं, त्याचं कारण म्हणजे हे मन आहे. अनुकूल विषय असेल तर मन आपल्याला सुख झाल्यासारखं दाखवतं, आणि प्रतिकूल विषय असेल तर मन आपल्याला दुःख झाल्यासारखं दाखवतं. खरं तर सुख आणि दुःख हे दोन्हीही आहेच नाहीत. दृष्टा म्हणून जर बघितलं, जेव्हा आपण साक्षीभावाने पाहतो, तर हे सुख दुःख जे आहे ते त्या परिस्थितीत निर्माण झालेली परिस्थिती आहे. मन त्यामुळे खिन्न होत असेल, उदास होत असेल किंवा सुखी होत असेल. हेच कारण आहे समर्थ रामदासांनी मनाला टार्गेट केलेलं आहे. या 36 तत्वांच्या शरीरामध्ये इच्छा, द्वेष, हे ते सगळं आहे. या सगळ्यांमध्ये जर एकाला कोणाला टार्गेट करायचं असेल तर ते मनालाच टार्गेट केलं पाहिजे. फार इंटेलिजंट रामदास समर्थ. समर्थ रामदासांनी पूर्ण दासबोधामध्ये, आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये, त्यांच्या फुटकळ अभंगामध्ये सर्वत्र मनाला टार्गेट केलेलं आहे. आचार्य रजनीश त्यांनी सुद्धा परत परत हे सांगितलंय की या सगळ्या गोष्टीच्या मागे, सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधता शोधता केंद्रबिंदू जर कुठे जाल, तर सर्वात कुणी एक जर कुणी ज्याला आपण दोषी समजू शकतो तर ते हे मन आहे. सारे उपद्रवों की जड मन है. तर हे मनच आपल्याला सुख आणि दुःख भोगायला कारणीभूत आहे. आणि माऊलींनी सांगितलं होतं की सर्वच जर आत्मे आहेत, त्या परमात्म्याचाच अंश आहे, त्या परमात्म्याचं चैतन्य आहे, त्याचं मूळ स्वरूपच सच्चित आनंद असं आहे. मग सर्वांना आनंद का होत नाही? सुख आणि दुःख हे मनापासून होतात. मनाला होते ते सुख आहे, आणि आत्म्याला होतो तो आनंद आहे. म्हणून आनंद जो आहे तो आपण अनुभवू शकत नाही, कारण आपण अज्ञानाच्या उपाधीने घेरल्या गेलोय. म्हणून या बोवीमध्ये तैसे न वचता भेदा संवित्ती गमे त्रिधा हेची जाणे प्रसिद्धा उपपत्ती या. चांगदेवांना सांगतात की ही प्रसिद्ध उपपत्ती आहे, हे समजावून घे. त्याप्रमाणे भेद न घेता भेद वेगळेपणानं घेता अभेद रूपाने संवित्ती म्हणजे परमात्माच ही त्रिधा त्रिपुटी दृश्य दृष्टा दर्शन ही तीन प्रकारची झाल्यासारखी दिसते आणि तोच दृष्टा दृश्य दर्शन रूपाने अभिव्यक्त सुद्धा होतो तोच परमात्मा। माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज एका अभंगामध्ये सांगतात, येथे तेथे दूरी तो नांदे मंदिरी आत्मा चराचरी एकपणे ऐसा पाहे दृष्टी चैतन्याची सृष्टी तरी सुदर्शन घरटी आपे आप। येथे तेथे दुरी तो नांदे मंदिरी आत्मा चराचरी एकपणे चर अचर सर्व सृष्टीमध्ये तो एकपणानेच असतो, सर्वत्र चर अचर सृष्टीत तो आत्माच भरलेला आहे। दृश्य दृष्टा दर्शन ही जिला आपण त्रिपुटी म्हणतो हे तीन नाहीच, त्रिपुटी म्हणताना आपण ते तीन करून दाखवतो पण हे तीन नाहीच। नदी जोपर्यंत सागराला मिळालेली नसते ना तोपर्यंत तिला नाम रूप आकार हे सगळं दिसते, एकदा का ती नदी समुद्राला मिळाली की मग तिचं नाव संपते सगळं संपतं आणि ते समुद्रच होते, मग तिला गंगा गोदावरी नर्मदा हे सगळे नाव उरतच नाहीत। तर नदी त्या समुद्राला मिळेपर्यंतच नदी आहे, म्हणून दृश्य दृष्टा दर्शन हे सगळं काही परमात्मा रूप झालं म्हणजे मग तो एकुलता एक परमात्माच उरतो, आत्मा चराचरी एकपणे। हे चांगदेवा ऐसा पाहे दृष्टी चैतन्याची सृष्टी, ही सगळी सृष्टी जी आहे ना ती चैतन्याची आहे। या दृष्टीने कसं पाहायचं आहे, दृष्टा होऊन कसं पाहायचं आहे, प्रत्येक शरीरामध्ये असलेला आत्मा तो चर किंवा अचर असेल त्या प्रत्येक चर आणि अचर पदार्थामध्ये असलेला आत्मा तो चैतन्याची सृष्टीच आहे। मग हे जे सुदर्शन आहे, आता हे साधं सुद्धा दर्शन नाही आहे बरं का, हे सुदर्शन आहे। माऊलीच्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरीच्या भाषेमध्ये याला माऊली म्हणतात समदर्शनाचा योग। हा समदर्शनाचा योग आहे, सर्वांना समदर्शनाने पाहणे समदर्शन। समदर्शन कसं होईल, जर सर्वांच्या आतलं चैतन्य जर आपण अनुभव करत असू शकू करत तर मग त्याला त्या चैतन्याला आपण सुदर्शन, तरी सुदर्शन घरटी आपे आप। हा नामरूपाचा भेद तिथे उरतच नाही आणि अभेद असेल तरच हे अनुभवाला येते, नाहीतर ते अनुभवाला येऊ शकत नाही। पदार्थ ज्ञान जेव्हा सरे मग दृष्टा दृष्टे पणे नुरे ते समयी उतरे फुंज मीपणाचा। मीपणाचा फुंज तेव्हाच उतरतो जेव्हा की पदार्थ ज्ञान सरते संपते। पदार्थ ज्ञान म्हणजे हा एक हा अमका तो तमका तो तमका, प्रत्येकाला निरनिराळे प्राणे पाहणे, वर्णभेद रंगभेद जातीभेद हा जेव्हा दिसून पडतो आपल्याला तेव्हा हे सगळं पदार्थ ज्ञान आहे। आणि जेव्हा हे पदार्थ ज्ञान सरते संपते मग दृष्टा दृष्टेपणे नुरे, मग दृष्टासुद्धा दृष्टेपणाने उरत नाही, कारण दृश्यही उरत नाही दर्शनही उरत नाही तर मग दृष्टा कुठला। मग दृष्टाच जेव्हा संपला दृष्टाच जेव्हा परमात्म्यामध्ये समर्पित झाला ते समयी उतरे फुंज मीपणाचा, आणि अशावेळी मग मीपणाचा जो अहंकार आहे तो हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतो। गीतेमध्ये देव म्हणतात वासुदेवा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. वासुदेवा सर्वमिती, सर्वांमध्ये तो एक वासुदेवच भरलेला आहे अशी ज्याची दृष्टी होईल तसा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. सगळेच वासुदेव स्वरूप आहे असे जाणणारा महात्मा एखादाच कोणी बिरला. आणि अशी आपली ज्ञानेश्वर माऊली ज्यांना हा बोध अत्यंत लहान वयात झाला म्हणून त्यांच्या ठिकाणी अभेद दर्शन होतं, अभेद बोध होता, अभेद भक्ती होती. म्हणून ते झोळी घेऊन भिक्षा मागायला जायचे. कुणी दिली तरी आनंदी, नाही दिली तरी आनंदी. कुणी अपमान केला तरी त्यांना फरक पडत नव्हता. कुणी सन्मान केला तोही त्यांना सारखाच होता. त्यांच्या ठिकाणी कसल्याच प्रकारचा भेदभाव नव्हता. आश्चर्य असे की असे महात्मे जे असतात ते आत्मज्ञानी ज्या अवस्थेत असतात ना, त्या अद्वैताच्या बोधावर जाऊन पुन्हा द्वैताचे सर्व व्यवहार यथासांग करतात. आणि असे जे महात्मे असतात ते इतक्या उच्च अवस्थेत जाऊन सुद्धा या संसारात संसारासारखे राहतात. या संसारात संन्यासासारखे राहत नाही. या संसारामध्ये अगदी साध्या सुध्या संसारी माणसासारखे राहतात, वागतात. कारण त्यांना फक्त आता हे जे प्रारब्ध कर्म भोगायचे आहे म्हणून हा देह वागवायचा असतो. आणि मग देह खपलीप्रमाणे कधी पडला याची खबरदादही त्यांना नसते. इतकं सुंदर त्यांचं निधन असते. आणि या संसारात वावरताना ते खूप छान व्यवहार करताना दिसतात. खूप छान संसारी आहे असं वाटते. आणि असं वाटत असताना त्यांचा आत्मबोध हा पूर्ण आपल्या ठिकाणी स्थिर असतो. त्यांचा अद्वैत बोध कधी डिस्टर्ब होत नाही. आत्मज्ञानी जो असतो तो अद्वैताच्या बोधावर जाऊनही सर्वसामान्य माणसाप्रमाणेच द्वैताचे सर्व व्यवहार सांभाळतो. याचं सगळ्यात सुंदर उदाहरण जगात कुठलं असेल तर विदेही राजा जनक. आपण बरेचदा त्यांचं उदाहरण घेत असतो. राजा जनक हे विदेही होते. विदेही म्हणजे सगळे कपडे सोडून नागडं भोंगळं राहणे त्याला विदेही म्हणत नाही. विदेही म्हणजे ज्यांचं देह तादात्म्य संपलं आहे आणि त्यांचा आत्मबोध जागृत झालेला आहे. त्यांना कायमस्वरूपी हे माहीत आहे की मी एक पवित्र आणि शुद्ध आत्माच आहे. आणि एक दृष्टा म्हणून, एक साक्षी म्हणून फक्त ते सगळा व्यवहार करत असतात. आणि साक्षीभावाने या जगामध्ये जे जे घटित होत आहे ते पाहत असतात. जे जे होत आहे ते परमात्माच करतो आहे. परमात्म्याच्याच शक्तीने, परमात्म्याच्याच कृपेने, परमात्म्याच्याच करुणेने हे सगळं घटित होत आहे. मी एक फक्त दृष्टा आहे, सृष्ट आहे. हे माझं कर्तव्य या शरीराच्या मार्फत ती प्रकृती या शरीराकडून ही कामं करून घेत आहे. ती कामं तो करत असतो. आणि राजा जनक हे विदेही जरी होते तरी देहाने ते सर्व कर्म व्यवस्थितपणे करीत होते. एवढं मोठं राज्य ते सांभाळत होते. ते जाऊ द्या. अलीकडच्या काळामध्ये एकनाथ महाराज पूर्ण विरक्त ज्ञानी होते. पूर्ण विरक्ती त्यांच्या ठाई होती. आणि इतकं असूनही ते प्रपंचात कधी कमीपणा येत नव्हते. बायको, मुलं, वाडा, संसार, त्या वाड्यामध्ये सगळं काही जे काही व्यवहार होतात ते सगळे लोकांना जेव घालणे सगळं कुठेच त्यांनी कमीपणा येऊ दिला नाही. ते उत्तम एक काय म्हणतो त्याला आपण संसार करणारे प्रापंचिक होते. उत्तम प्रापंचिक. आणि म्हणून ते आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात मजसी जेणे विकले शरीर जाणे मी निर्धारे अंकित त्याचा त्याचे सर्व काम करीन मी अंगे पळो ने दी व्यंगे सहसा कोठे एका जनार्दनी त्याचा मी अंकित राहे पै तिष्ठत त्याचे द्वारी. मजशी जेणे विकले शरीर, अरे माझ्यासाठी ज्याने शरीर झिजवले जाणे मी निर्धारे अंकित त्याचा, अशा त्या अनन्य भक्ताचा मी अंकित आहे, त्याचा मी दास आहे हे खात्रीपूर्वक समजा। त्याचे सर्व काम करीन मी अंगे, मी स्वतः होऊन अशा अनन्य भक्ताची सर्व कामे करत असतो। पळो नेदी व्यंगे सहसा कोठे, आणि त्याच्या कोणत्याच कामामध्ये कुठेही व्यत्यय पडू देत नाही। मंडळी, खरोखर दृढ भावनेनी, खूप खोल भावनेनी संकल्प करून पहा, असं तुमच्यासोबतही घडेल, हे तुमच्यासोबतही घडेल, हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय। जेव्हा जेव्हा हा बोध दृढ होतो की मी काहीच करत नाही, जे काही करतोय तो परमात्माच करतोय, विश्वास ठेवून पहा। नुसता वरवरचा नाही, आतून आतून अंदरून पूर्णपणे विश्वास टाकून पहा। देव तुमची कामं कशा प्रकारे करतो तुम्हाला कळणार सुद्धा नाही। त्याचे सर्व काम करीन मी अंगे, पडो नेदी व्यंगे सहसा कोठे, कुठे कसल्याही प्रकारचं व्यंग पडू देत नाही। एकार जनार्दनी त्याचा मी अंकित राहाय पैतिष्ठत त्याचे द्वारी, त्याचा मी अंकित आहे, परमात्मा म्हणतो मी अंकित आहे, राहे पैतिष्ठत त्याचे द्वारी, आणि पडूनी राही न तये ठाई। तुकारामांचा फार सुंदर भंग, अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगीती। तर असा तो देव त्या अनन्य भक्ताच्या अभेद भक्ताच्या द्वारी पडून राहतो, परमात्म्याशी पूर्ण एकरूप होऊन त्यांचा व्यवहार चालत असतो। एकनाथ महाराजांनी आपल्या आयुष्यात खूप सुंदर सुंदर रचना केल्यात, त्यांना खूप वाईट वाटायचं की इतकं हे सुंदर ज्ञान, परमामृत, हे सुंदर अध्यात्म माणसाच्या प्रगतीसाठी आहे, पण दुर्दैवानी हे सगळं बंद आणि कोंडून ठेवलेलं आहे। त्यांना खूप वाटायचं की हे सगळं संस्कृतमध्ये आहे, याला लवकरात लवकर सर्वसामान्यांना कसा देता येईल। म्हणून नाथ महाराजांनी एकनाथी भागवत मराठीमध्ये आणला, खूप विरोध झाला, बाहेरच्यांचा जाऊ द्या, घरच्यांचा सुद्धा विरोध झाला, म्हणजे त्यांना जवळजवळ घर सोडून जावं लागलं। काशीत जाऊन त्यांना आपला प्रामाणिकपणा सिद्ध करावा लागला। काशीतल्या विद्वानांनी जेव्हा एकनाथी भागवत ऐकलं, इतका गोड ग्रंथ त्यांनी जेव्हा ऐकला, तर ते सगळे नाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले, कारण नाथ महाराज हे परमात्म्याशी एकरूप झालेले होते। अभेद भजनाचा हरिक देव भक्त झाले एक, कोठे न पुरे भेदवाणी अवघी बुडाली कहाणी। हार पले देव भक्त पण जनी जहाला जनार्दन। अभेद भजनाचा हरिक, भजन मात्र अभेद पाहिजे, भक्ती ही अभेद पाहिजे। तुमची वागणूक चोरटी नसावी, वागणुकीत सुद्धा भेद नसावा, अभेदपणा। अभेद म्हणजे भेदभाव न करणे, जातीचा, वर्णाचा, रंगाचा, धर्माचा, कसल्याच प्रकारचा काहीच भेद नाही। आत्मा हा आत्मरूपाने पूर्ण आहे आणि परमात्म रूपाने सर्वत्र व्याप्त आहे, सर्वांच्या ठाई एकच आत्मा विद्यमान आहे। अभेद भजनाचा असा हरिक झाला म्हणजे देव भक्त झाले एक। त्या ठिकाणी देव कोणता आणि भक्त कोणता? भक्त जो विभक्त नाही तो भक्त, जो देवापासून विभक्त नाही तो खरा भक्त। तर देव भक्त एक होतात जर अभेद भजनाचा हरिक असेल तर। भजन तुमचं अभेद योग्यतेचं असेल, भक्ती तुमची अभेद योग्यतेची। कोठे न पुरे भेदवाणी अवघी बुडाली कहाणी। जर का तुम्ही भेद केला, या वाणीत सुद्धा भेद आणला, तर ही अवघी कहाणी बुडाली समजा, मग अध्यात्मात प्रगती करण्याचं काही कारणच नाही। हारपले देवभक्तपण जनी जहाला जनार्दन। जेव्हा एवढी मोठी अवस्था प्राप्त होते परमात्म्याच्या कृपेने गुरुवाक्याने आणि तो अभेद बोध आपल्या आचरणात येतो तेव्हा हारपले देवभक्तपण। देव कोणता आणि भक्त कोणता यांच्यामधला जो डिफरन्स असतो की तू देव आणि मी भक्त हा डिफरन्स पूर्णपणे समाप्त होतो आणि असं झाल्यानंतर मग तो जनी जहाला जनार्दन। अशी ही सुंदर ओवी चांगदेवांना माऊलींनी सांगितलं की हेची जाणे प्रसिद्ध उत्पत्ती आहे। ही प्रसिद्ध उत्पत्ती कोणती आहे? भेदभावाला थारा न देता ज्ञान तीन प्रकारे जाणवते असे वाटते हे चांगदेवा, परंतु ते तीन प्रकारचे नाही, ते पूर्णपणे एकाच प्रकारचे आहे। ओवी संपवायच्या आधी ओवीची पुनरावृत्ती करूया। तैसेन वचता भेदा संवित्ती गमे त्रिधा हेची जाणे प्रसिद्धा उपपत्तीया। ही प्रसिद्ध उपपत्ती चांगदेवांना माऊलींनी समजावून सांगितली आणि सांगितलं की याचंच परत परत स्मरण कर जेणेकरून ती अभेद अवस्था तुला प्राप्त होईल आणि तू आणि परमात्मा दोन वेगवेगळे आहे असं एक त्याचं लेश मात्रही शिल्लक राहायला नको। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।